नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. लोकशाय मुल्यांक म्हत्व दिवन संसदेत विधानसभा कामकाजात भासाभास जावप म्हत्वाचे आसा अशें गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी म्हणला. युवा शक्ती ही भारताची व्हड ताकद आसा अशें लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी सांगला. गोवा कॅशू महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीचे उक्तावण आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. राज्यातल्या 80% थळाव्या काजू उत्पादकांनी जीआय टॅग घालून आपली उत्पादनां बाजारात हाडची अशें राज्य विज्ञान आनी तंत्रज्ञान मंडळाचे नोडल अधिकारी दीपक परब हांणी सांगले. आता पुराय खबरो. लोकशाय मुल्यांक म्हत्व दिवन संसदेत विधानसभा कामकाजात भासाभास जावप म्हत्वाचे आसा. नागरिकांचे प्रश्न सुटावे करपा खातीर सभाघराचे कामकाज चडांत चड वेळ चड कामकाजाची सत्रां जावप म्हत्वाचे आसा अशें गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी राष्ट्रकुल संसदीय संघाच्या 7व्या क्षेत्राच्या समारोप सुवाळ्या वेळार उलयतना म्हणला. विरोधी पक्षातल्या वांगड्यांनी लोकांचे प्रस्न सुटावे करपाच्या नदरेंतल्यान सभाघरांत प्रस्न मांडपाक जाय. तशेंच इनोव्हेशन, डायनॅमिझम आनी इन्क्लुझिव्हनेस, नवे विचार, नवे तंत्रज्ञान आपणावन बरे प्रशासन सरकारान जनतेक दिवपाक जाय अशें मत राज्यपालांनी उक्तायलां. ह्या वेळार उलयतना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी ह्या 2 दिसांच्या परिशदेंत 51 लोकप्रतिनिधींनी वांटो घेतलो. तातूंतल्या 31 लोकप्रतिनिधींनी तांच्या प्रदेशाविशीं एकमेकां वांगडा विचारांची देवाणघेवाण केली अशी म्हायती दिली. गुजरात, गोवा आनी महाराष्ट्राच्या तरणाट्या लोकप्रतिनिधींनी ह्या वेळार वेपार, उद्देग, दर्यादेग वेवस्थापन, शाश्वत उदरगत, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यावरण तशेंच हेर विशयाचेर चर्चा केली अशी म्हायती तांणी दिल्या. आतां भारत सरकारान बायलांक राजकीय आरक्षण दिला. ह्या आरक्षणाचो लाव पंचायत, नगरपालिका, विधानसभा, संसदेत बायलांक लोकप्रतिनिधी म्हूण मेळपाक जाय. म्हत्वाची धोरणां आखताना बायलां प्रतिनिधी म्हत्वाचे मुद्दे धोरणांत हाडूंक शकतात अशें तांणी म्हणला. ह्या वेळार गोंय विधानसभेचे सभापती गणेश गांवकार तशेंच उपसभापती जोशुआ डिसुजा हांचे उलोवप जाले. ह्या परिशदेंत हरियाणा, आंध्र प्रदेश आनी कर्नाटकच्या सभापतींनी वांटो घेतिल्लो. युवा शक्ती ही भारताची व्हड ताकद आसा अशें लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी म्हणला. विद्यार्थ्यांनी लोकशायेंत सक्रीयपणान वांटो घेवचो उलो तांणी मारलो. वर्स 2047 मेरेन भारत विकसीत करपाची जापसालदारकी आतां तरणाट्यांचेर आसा अशें तांणी म्हणला. निर्शेल्ल्या मनशाक मुखार वचूंक मेळना. यश मेळोवपाक निर्धार, ध्येय, स्पश्टताय आनी सतत यत्न जाय पडटात अशें सभापतींनी सांगलें. गोंय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतना मुखेल सोयरे ह्या नात्यान ते उलयताले.
भारत के नौजवानों का सामर्थ, उनकी ऊर्जा, उनकी सोच, उनका चिंतन, उनकी नवाचार आज दुनिया के अंदर अपना योगदान दे रही है और इसलिए दुनिया के देशों के अंदर भी भारत का नौजवान अलग अलग क्षेत्रों में चाहे प्रोफेशनल कोर्स करके यहाँ गया हो, चाहे अलग अलग शिक्षण में यहाँ गया हो, उस देश के आर्थिक, सामाजिक वहाँ की नीतियां, पॉलिसी बनाने में बहुत बड़ा योगदान दे रहा है और यही हमारी ताकत है.
सेन्सस 2027च्या सर्वेक्षणा खातीर प्रगणक आनी पर्यवेक्षक पांवड्यावेल्या 3र्या पंगडाच्या प्रशिक्षणाक सुरवात जाल्या. हे प्रशिक्षण सांगे आनी धारबांदोडा तालुक्यात चालू आसा. प्रगणक आनी पर्यवेक्षकांचेर सारकी म्हायती एकठांय करपाची जापसालदारकी आसा आनी ती तांणी सेवा भावनेन करची अशें आवाहन धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्लोधिकारी अमितेश शिरवयकार हांणी केले. ह्या 3 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीचें उक्तावण करतना ते उलयताले. हे प्रशिक्षण शिबीर धारबांदोडेच्या उपजिल्लोधिकारी कार्यालयात चालू आसा. फाल्यां ह्या शिबिराचो समारोप जातलो. गोवा कॅशू महोत्सवाच्या 4थ्या आवृत्तीचे उक्तावण आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार गोंय राना महामंडळाची अध्यक्षा दिव्या राणे, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकार, दाजी साळकार, निलेश काब्राल तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयचे काजू म्हूण हेर राज्यांतले काजू विकपी 578 विक्रेत्यांचेर धाडी घालून गोंय अन्न आनी वखदा प्रशासनान अशा विक्रेत्यांक 5 लाख मेरेन दंड घातल्या. जाल्यार अशा तरेचे 12,000 किल काजू बियो नष्ट केल्यात अशी म्हायती ह्या वेळार आमदार दिव्या राणे हांणी दिली. एक्सप्लोर, इनपावर एन्ड एनरीच ह्या संकल्पनेचेर अंदूचो काजू महोत्सव आयोजित केला. ह्या महोत्सवात फेणी, हुर्राक, काजू बियो तशेंच काजूच्या खाणाची तशेंच हस्तकलेच्या वस्तूची दालनां मांडल्यात. 10 ते 12 एप्रील ह्या काळात हो महोत्सव पणजे दयानंद बांदोडकर मैदानाचेर आयोजित केला. ह्या महोत्सवादरम्यान काजू शेती, जिन्नस प्रक्रिया, बाजारपेठ हे विशी ह्या मळावेल्या नामनेच्या मानेस्तांची मार्गदर्शन शिबिरां आयोजित केल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. राज्यातल्या 80% थळाव्या काजू उत्पादकांनी जीआय टॅग घालून आपली उत्पादना बाजारात हाडची, जाका लागून सध्या बाजारात आशिल्ल्या उण्या दर्जाच्या काजू विक्रीचेर काय प्रमाणात आळाबंद हाडू येता अशें राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाचे नोडल अधिकारी दीपक परब हांणी सांगले. काजू महोत्सवाच्या तंत्रीक परिसंवादात ते उलयताले. हेर काजूच्या तुळेंत गोंयच्या काजूची रूच वेगळी आनी बरी आसा, हाकाच लागून गोंयचे काजू आनी ताचे संबंधित उत्पादना संसारभर फामाद जाल्यात. उत्पादनाचेर जीआय टॅग आसल्यार काजू शेतकार, उत्पादक आनी गिरायकांक फायदो जातलो अशें परब हांणी सांगले. गोवा काजू उत्पादक संघटनेन आपल्या वांगड्यांक वर्ष 2026 सावन फकत जीआय काजू विकपाची शिफारस केल्या. हाची अंमलबजावणी केल्यार नकली काजू विक्री उणी जातली अशें रोहित झांटये हांणी सांगले. सध्या गोंयात दिसपट्टे सुमार 10,600 घरगुती एलपीजी सिलेंडराचे वाटप जाता आनी वाटपाचे हे प्रमाण हालीच्या भूराजकी घडणुका पयली आशिल्ल्या आंकड्या इतलेच आसून सध्याची गरज भागोवपाक फावो तितलो साठो आसा. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी वितरणाक प्राधान्य दिला अशें सरकारी क्षेत्रातल्या तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र पांडे हांणी सांगले. गोयात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडर हांची उपलब्धता सध्या मागणी पुराय करपाक शकता अशी माहिती राज्यातल्या तेल विपणन कंपन्यांनी दिल्याचे पांडे हांणी सांगला. एक कळोवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजे हांगा नैमितीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इच्छुक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करू शकतात. संपादकीय सहाय्यक पदा खातीर पिराय 25 ते 50 वर्सा, विद्यापीठाची पदवी, पत्रकारितेत डिप्लोमा आणि 3 वर्सांचो पत्रकारितेचो अणभव. वृत्तवाचक पदा खातीर पिराय 25 ते 50 वर्स, पदवी, कोंकणी भाषेत निपुणता आणि कॅमेरा मुखार सहज संवाद साधता येवपा सारखे व्यक्तिमत्व आसप गरजेचे. सीजी ऑपरेटर पदा खातीर पिराय 21 ते 50 वर्सा आणि संगणक प्रमाणपत्रासयत 12वी उत्तीर्ण गरजेचे. वेबसाईट सहाय्यक पदा खातीर पदवीसयत पत्रकारिता वा जनसंवादात डिप्लोमा जाय. पात्र उमेदवारांनी आपलो बायोडेटा, रंगीत फोटो आणि शिक्षणिक कागदपत्रां उपसंचालक वृत्त दूरदर्शन केंद्र आल्तीन पणजी हांगा दिवची. 12 एप्रिलाक वीज खात्या वतीन दक्षिण गोंयातल्या शेल्डेच्या वीज उपकेंद्रावेल्यान सकाळी 7 ते 4 वरां मेरेन दुरुस्तीच्या कामा खातीर वीज पुरवण बंद दवरतले आनी ते खातीर 12 आनी 13 एप्रील दिसा साळावली उदका प्रकल्पातल्यान मर्यादीत उदका पुरवण जातली. हेचो सांगे, केपे, साश्ट आनी मुरगाव तालुक्यातल्या उदका पुरवणीचेर परिणाम जातलो. खेळ. पणजी बास्केटबॉल क्लबान गोय बास्केटबॉल असोसिएशन आणि डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज फातोडा यांच्या जोडपालवान गोवा राज्य कनिष्ठ बास्केटबॉल सर्त घडून हाडल्या. ही सर्त सोमारा 13 ते बुधवार 15 एप्रील मेरेन डॉन बॉस्को अभियांत्रिकी कॉलेजीच्या मैदानार जातली. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 34.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 24.4 अंश सेल्सियस नोंद जाला. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकशाय मूल्यांक महत्व दिवन संसदेत विधानसभा कामकाजात भासाभास जावप महत्वाचे आसा अशें गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी म्हणला. युवा शक्ती ही भारताची व्हड ताकद आसा अशें लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. गोवा कॅश्यू महोत्सवाच्या 4थ्या आवृत्तीचे उक्तावण आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.